गेंडा म्हणजेच रायनोसेरॉस. जमिनीवरील आकारमानाने मोठ्या असलेल्या प्राण्यांपैकी हा एक मोठा प्राणी. गेंडा हा स्तनीवर्गाच्या विषमखोरी गणातील प्राणी असून त्याला तीन खूर असतात, आफ्रिका, आग्नेय आशिया आणि आशियाच्या पूर्व किनाऱ्यालगतच्या मोठ्या बेटांवर हा प्राणी आढळतो. जगभरात गेंड्याच्या फक्त 8 जाती असून त्यापैकी 5 आफ्रिकेत तर 3 जाती आशिया खंडात अस्तित्व टिकवून आहेत. आशिया खंडातील पश्चिम बंगाल, आसाम आणि नेपाळमध्ये आढळणारा मोठा भारतीय गेंडा रायनोसेरॉस युनिकॉर्निस या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. जगात आढळणाऱ्या सर्वात मोठ्या गेंड्यांपैकी हा एक आहे. भारतीय गेंड्यांची सरासरी लांबी 2 ते 4 मीटर आणि सरासरी उंची सुमारे 1.7 मीटर असते. त्याला एकच शिंग असून ते 38 ते 41 सेंटीमीटर लांब असते. गेंड्याची त्वचा जाड, केसविरहित व घड्या असलेली असते. कातडीवर अशा 3 मोठ्या घड्या असतात. त्या चिलखताप्रमाणे भासतात. गेंड्याचे शरीर मजबूत व अवजड असते. त्याचे डोके आकाराने मोठे असते. त्याचप्रमाणे मान आखूड आणि पाय खांबांसारखे जाड आणि आखूड असतात. चारही पायांवर खुराने झाकलेले 3 बोटे असतात. केस फक्त बाह्यकर्णाच्या पाळीच्या काठावर असतात. त्याची शेपटी लहान असून तिच्या टोकाला 8 केस असतात. गेंड्याचे डोळे लहान असतात आणि दृष्टी अधू असते. कान आखूड व उभे असून श्रवणेंद्रिये आणि घ्राणेंद्रिये तीक्ष्ण असतात. गेंड्याची मादी ही नरापेक्षा लहान असते. मादीला शिंग नसते आणि तिचे वजन सुमारे 1500 किलोग्रॅमपर्यंत असते, तर नराचे वजन सुमारे 2070 किलोग्रॅम एवढे असते. गेंड्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे शिंग. भारतीय व जावा जातीच्या गेंड्यांमध्ये एकच शिंग असते, तर इतर जातींमध्ये 2 शिंगे असतात. शिंगांची वाढ आयुष्यभर होते. शिंग भरीव व मजबूत असते आणि ते केस आणि नखसदृश्य कॅरोटीनच्या घट्ट तंतूंनी बनलेले असते. गेंड्यांच्या भांडणात काही वेळा शिंगे तुटतात. झाडांचे कोंब, डहाळ्या, पाने, बांबूंचे धुमारे आणि मुख्यतः गवत हे गेंड्यांचे खाद्य आहे. भारतीय गेंडा गवत आणि लहान झुडुपांच्या आश्रयाने राहतो. तो सुमारे 8 मीटर उंचीपर्यंत वाढणाऱ्या गवतामध्ये सहजासहजी दिसून येत नाही. नराच्या खालच्या जबड्यातील पटाचीचे दात सुमारे 20 सेंटीमीटर लांब असतात आणि ते सुळ्यांसारखे बाहेर येतात. त्यांचा उपयोग दुसऱ्या नरास पळवून लावण्यासाठी होतो. प्रजनन काळात नर व मादी माजावर येऊन सुमारे 4 महिने एकत्र राहतात. गर्भावस्था 510 ते 570 दिवसांची असते. मादीला एकावेळी एकच पिल्लू होते व तिच्या पुढील वेतापर्यंत ते तिच्याबरोबर राहते. गेंडा सुमारे 50 ते 55 वर्षे जगतो. गेंड्याच्या शिंगापासून तयार केलेल्या चूर्णामध्ये औषधी गुणधर्म असतात, तसेच ते चूर्ण कामोत्तेजक असते अशा भ्रामक समजुतींमुळे गेंड्याची मोठ्या प्रमाणावर शिकार होत आली आहे. बेसुमार हत्येमुळे गेंडे दुर्मिळ होत आहेत. त्यामुळे वन्यजीव कायद्यानुसार त्यांना संरक्षण दिले गेले आहे. मानस अभयारण्य, काझीरंगा अभयारण्य आणि नेपाळमधील चितवन राष्ट्रीय उद्यान अशी ठिकाणे गेंड्यांसाठी राखून ठेवलेली आहेत. भारतीय गेंड्याशिवाय जावा गेंडा, आशियाई 2 शिंगी गेंडा, आफ्रिकी काळा गेंडा आणि आफ्रिकी पांढरा गेंडा असे त्यांचे इतर प्रकार आहेत. ही नोंद श्रीयुत मोहन मदवांना यांनी लिहिली आहे.